दुसरे करिंथकरास पत्र अध्याय 2. म्हणून मी असा निश्चय केला की मी पुन्हा तुमची दुःखदायक अशी भेट घेणार नाही. कारण जर मी तुम्हाला दुःख देतो तर मला तुमच्याशिवाय आनंद कोण देईल. आणि मी तुम्हास हे यासाठी लिहिले की मी आल्यावर ज्यांच्यापासून मी आनंदी व्हावे त्यांच्यापासून मला दुःख होऊ नये. मला तुम्हा सर्वाविषयी विश्वास आहे की माझा आनंद तो तुम्हा सर्वांचा देखील आहे. कारण मी अत्यंत दुःखाने व कळवळून हे लिहित आहे, पण तुम्हाला खिन्न करावे म्हणून नव्हे तर तुमच्याविषयी माझ्या मनात जी प्रीती आहे तिची खोली तुम्हाला समजावी म्हणून लिहित आहे. जर कोणी कोणाला दुःख दिले असेल तर त्याने फक्त मलाच ते दिले असे नाही, तर काही प्रमाणात तुम्हा सर्वांना दिले आहे. त्या संबंधी मी फार कठीण होऊ इच्छित नाही. अशा मनुष्यांना सगळ्यांनी मिळून दिलेली शिक्षा पुरे. आता त्याऐवजी तुम्ही त्याला क्षमा केली पाहिजे, त्याचे सांत्वन केले पाहिजे, यासाठी की अति दुःखाने तो दबून जाऊ नये. मी विनंती करतो म्हणून तुमचे त्याच्यावरील प्रेम पुन्हा व्यक्त करा. मी तुम्हाला लिहिण्याचे कारण हेच की तुम्ही परीक्षेत टिकता की नाही व प्रत्येक बाबतीत तुम्हा आज्ञाधारक राहता की नाही हे पाहावे. जर तुम्ही एखाद्याला क्षमा करता तर मी सुद्धा त्याला क्षमा करीन. आणि ज्याची ज्या कशाची मी क्षमा केली आहे आणि त्यातूनही जर काही क्षमा करण्याचे राहिले असेल तर मी ख्रिस्ताच्या नजरेत तुमची क्षमा केली आहे. यासाठी की सैतानाने आम्हावर वरचढ होऊ नये. कारण त्याच्या योजना आम्हाला माहीत नाहीत असे नाही. जेव्हा मी ख्रिस्ताच्या सुवार्तेकरिता त्रोवसास आलो तेव्हा प्रभूमध्ये मजसाठी दार उघडल्यावर माझा भाऊ तीत मला तेथे सापडला नाही म्हणून माझ्या आत्म्याचे समाधान झाले नाही. पण तेथील लोकांचा निरोप घेऊन मी मासेदोनियास गेलो. पण देवाचे आभार मानतो जो ख्रिस्तामध्ये नेहमी आम्हाला विजयी करतो व त्याच्याविषयीच्या ज्ञानाचा सुगंध आमच्याद्वारे सगळीकडे पसरवितो. कारण आम्ही जे तारले जात आहोत व जे नाश पावत आहेत ते देवाला वाहिलेला ख्रिस्ताचा सुगंध असे आहोत. हरवलेल्यासाठी आम्ही मरणाचा वास आहोत, तर जे तारले गेले आहेत त्यांच्यासाठी आम्ही जीवनाचा सुगंध आहोत. आणि या कामासाठी बरोबरीचा कोण आहे? इतरांसारखे आम्ही फायद्यासाठी देवाच्या वचनाचे काम करीत नाही. या उलट ख्रिस्तामध्ये देवासमोर आम्ही देवाने पाठविलेल्या माणसांसारखे प्रामाणिकपणे बोलतो